नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. डिजिटल इंडिया अभियानाचा दशकपूर्ती सोहळा आज देशात साजरा केला जात आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत प्रशासनात सुधारणा करणं आणि नागरिकांचं एकूण जीवन सुलभ करणं या उद्देशानं 2015 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अभियान सुरू केलं होतं. यासंदर्भात समाज माध्यमावर जारी केलेल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक संकल्पामुळे देशानं डिजिटल पेमेंट्समध्ये मोठी झेप घेतल्याचं नमूद केलं. अभियानानं कोट्यवधी लोकांच्या जीवनात स्थान मिळवलं आणि देशानं सशक्तीकरणाच्या एका नव्या युगात प्रवेश केला असं नमूद करत आरोग्य आणि शिक्षण अशा क्षेत्रांनाही यामुळे मोठा लाभ झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. वस्तू आणि सेवा कर प्रणालीला आज 8 वर्ष पूर्ण झाली. वस्तू आणि सेवा करापोटी जमा होणारा महसूल गेल्या 5 वर्षात दुप्पट झाला आहे. 2024-25 या वर्षात 22,80,000 कोटी रुपये उच्चांक करवसुलीत नोंदवला गेला. सरासरी दरमहा महसूल 1,84,000 कोटी रुपये राहिला. 2017 लागू झालेल्या या प्रणालीमुळे कर भरणा सुलभ झाला, तसंच वस्तू आणि सेवांचं आदानप्रदान देशभरात कोणत्याही राज्यांमध्ये सहज करता येऊ लागलं. करदात्यांची संख्याही सातत्यानं वाढत असून सध्या 1,50,00,000 करदाते आहेत. व्यावसायिक वापरात येणाऱ्या 19 किलो वजनाच्या एलपीजी गॅस सिलेंडर्सच्या किमतीत 58.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. भारतीय तेल महामंडळानं याबाबत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे मुंबईत या सिलेंडरची किंमत 1,665.50 रुपये प्रतिसिलेंडर अशी झाली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोतले माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचं काल लॉस एंजलिस इथं निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. भारताच्या श्रीहरिकोटा इथल्या उपग्रह प्रक्षेपण केंद्राच्या उभारणीत पेंडसे यांचा मोठा सहभाग होता. देशातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार मंत्र्यांची मंथन बैठक काल नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत देशातील सहकारी चळवळीला बळकटी देण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय सहकार धोरण लवकरच जाहीर केलं जाणार असून ते 2025-2045 लागू असेल असं शहा यांनी सांगितलं. या धोरणाअंतर्गत प्रत्येक राज्याचं सहकार धोरण त्या त्या राज्याच्या परिस्थितीनुसार तयार करण्यात येईल असं ते म्हणाले. या बैठकीत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राज्यातल्या सहकार क्षेत्रातल्या यशस्वी उपक्रमांचा आढावा घेतला. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या साठी विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पक्षाच्या राज्य परिषदेचं अधिवेशन आज वरळी इथं होणार आहे. या अधिवेशनात प्रदेशाध्यक्षपदाच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे. बीड इथल्या खासगी कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक छळाच्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी काल विशेष पोलीस महानिरीक्षकांना पत्र पाठवून तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण संतापजनक आणि समाजाला हादरवून टाकणारं असून अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारं असल्याचं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. यंदा गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा उत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीनं पार पाडण्यासाठी राज्यातल्या 1.5 लाख गोविंदांना विमा संरक्षण मिळावं अशी विनंती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. लवकरच याबाबत शासनाकडून निर्णय जाहीर होईल अशी माहिती सरनाईक यांनी काल दिली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं जालना रस्ता, पैठण रस्ता, बीड वळण रस्ता आणि पडेगाव मिटमिटा रस्त्यावरील अनधिकृत बांधकामं स्वतःहून काढून घेण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 मुदत दिली आहे. 31 डिसेंबर 2020 अनधिकृत बांधकामं असलेल्या नागरिकांसाठी गुंठेवारी नियमितीकरणाची विशेष संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन कायदेशीर अडचणी टाळाव्यात असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. दरम्यान महापालिकेनं काल पैठण रस्त्यावरची 477 अतिक्रमणं निष्कासित केली. हिंगोली जिल्ह्यातल्या आर्थिक गैरव्यवहार झालेल्या सहकारी बँका आणि पतसंस्थांची विशेष तपासणी करण्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी आणि तपासाचा अहवाल देण्यासाठी समितीला वेळ ठरवून द्यावी असे निर्देश हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.